प्रकटीकरण अध्याय 3।
सार्दिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्या जवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो,
तुझे कृत्य मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे, तू जागृत हो आणि जे मृतवत होऊन राहिले आहे ते स्थिर कर, कारण तुझे कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या दिसण्यात आली नाही, यास्तव तू कसे घेतले व ऐकले याची आठवण कर, ते राखून ठेव व पश्चाताप कर, कारण तू जागृत न झालास तर मी चोरासारखा येईल, मी कोणत्या घटकेस तुझवर येईल हे तुला कळणार नाही, तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळविली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस इथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत, जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल, मी जीवनी पुस्तकातले त्याचे नाव खोडणारच नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करून घेईन।
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको।
फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडीत नाही, तो असे म्हणतो,
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, पहा मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले व माझे नाम नाकारिले नाही, मला ठाऊक आहे, पहा जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात, त्यापैकी काही तुला देईन, पहा ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील असे मी करीन, तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन, मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा, जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन, तो तिथून कधी बाहेर जाणारच नाही, त्यावर माझ्या देवाचे नाम, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नवे नाम लिहिले।
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको।
लावदिकिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो,
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस व उष्णही नाहीस हे मला ठाऊक आहे, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे, मी धनवान आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही, याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे, म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे, तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये, म्हणून नेसा वयास शुभ्र वस्त्रे विकत घे, आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे, जितक्यांवर मी प्रीती करीतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या बदरी घालून शिक्षा करीतो, यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर, पहा मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडली तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच बरोबर जेवीन आणि तो माझ बरोबर जेवीन, जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या जवळ बसू देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलो.
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकू.